प्रत्येकाच्या मनातला कवी, प्रत्येकाच्या मनात लपला असतो एक कवी, तो रोज गुंफत असतो चार ओळ्या नवी। मुक्तछंदात का होईना आपली एक कविता हवी, त्याला पण कुणीतरी मनापासून दाद द्यावी। हिरवागार निसर्ग पाहून तोही रमतो, त्या धुंदीत शब्दांची जुळवाजुळव करतो, लय मग प्रयत्नपूर्वक जमवतो, त्याच्याही कवितेला कुणीतरी दाद द्या म्हणतो। पहिल्या प्रेमाची त्याची पहिली आठवण शब्दात मांडतो तो प्रत्येक क्षण, आनंदाने खुलतो मग त्याचा चेहरा पण, कानाही वाहवा करत त्याची प्रत्येक जण। पहिल्या पावसामधला मातीचा गंध, त्याला पण लिखाणाची चढते धुंद, दिलखुलास मांडतो त्याचे विचार स्वच्छंद, त्याची पण कविता ऐकून कुणीतरी व्हावं बेधुंद। एकांतात त्याच्याही मनात विचार गर्दी करतात, सर्व विचार मग शब्द बनून मिरवतात, हे शब्द कधी कधी हृदयाला भेटतात, त्याच्या पण कवितेशी किती लोकांचे विचार जुळतात। प्रेम मैत्री कधी जवळीक तर कधी दुरावा, उन्हाळा कधी तर कधी रम्य पावसाचा देखावा, त्याच्या कवितेत त्याला प्रत्येक विषय हवा, वाटतं सगळ्यांनी दखल घ्यावी, कवी जरी मी असलो नवा। धन्यवाद।